दुसरे शमुएल अध्याय 2. दाविद यहुदा राष्ट्राचा राजा होतो. मग दाविदाने परमेश्वरास विचारले, मी यहुदातील एखाद्या नगरात जाऊ का? तेव्हा परमेश्वर म्हणाला, हो खुशाल जा. दाविदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, हेब्रोनाला जा. तेव्हा दाविद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहिनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबिगैल या त्याच्या दोन स्त्रिया. दाविदाने आपल्याबरोबरच्या लोकासही त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या नगरांमध्ये या सर्वांनी वस्ती केली. यहुदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून यहुदाचा राजा म्हणून घोषित केले. ते मग त्यास म्हणाले, याबेश गिलाद देशाच्या लोकांनी शौलाला पुरले. तेव्हा दाविदाने याबेश गिलादाच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, आपला स्वामी शौल याचा दफनविधी करून तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो. आता परमेश्वर तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन, कारण तुम्ही हे काम केलेले आहे. आता खंबीर रहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहुदा वंशातील लोकांनी माझा राज्याभिषेक केला आहे. दाविद शौलाच्या वंशजांबरोबर लढतो. नेरचा मुलगा अबनेर हा शौलाचा सेनापती होता. इकडे तो शौलाचा मुलगा इशबोशेत याला घेऊन महनाईम या ठिकाणी आला आणि त्याने इशबोशेतला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामिन आणि सर्व इस्रायल यांच्यावर राजा म्हणून नेमले. हा शौलाचा पुत्र इशबोशेत इस्रायलावर राज्य करू लागला. तेव्हा 40 वर्षांचा होता. त्याने 2 वर्षे कारभार पाहिला, पण यहुदा वंशाचा पाठिंबा दाविदाला होता. दाविद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहुदाच्या घराण्यावर 7.5 वर्ष राज्य केले. नेराचा मुलगा अबनेर आणि शौल पुत्र इशबोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले. सरुआ हिचा मुलगा यवाब आणि दाविदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्य उतरली. अबनेर यवाबाला म्हणाला, आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे. यवाब म्हणाला, ठीक आहे, होऊन जाऊ दे. तेव्हा दोन्ही बाजूचे तरुण सैनिक उठले. त्यांनी आपापली संख्या पाहिली. शौल पुत्र इशबोशेत याच्या बाजूने लढायला त्यांनी बन्यामिनाच्या वंशातील 12 जण निवडले आणि दाविदाच्या सैन्यातील 12 जणांना घेतले. प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरून त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव हेलकथ हसुरीम असे पडले. हे स्थळ गिबोनामध्ये आहे. त्या दिवशी तेथे तुंबळ युद्ध झाले. दाविदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्रायल लोक यांचा पराभव केला. यवाब, अभिषय आणि असायल हे सरुवेचे 3 पुत्र. त्यापैकी असायल हा वेगवान धावपट्टू होता. अगदी रानातल्या हरिणासारखा चपळ होता. त्याने अबनेरचा पाठलाग सुरू केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने उजवी डावीकडे वळून देखील पाहिले नाही. अबनेरने मागे वळून विचारले, तू असायल ना? असायलला इजा होऊ नये, असे अब्नेरला वाटत होते. म्हणून तो असायला म्हणाला, माझा पाठलाग थांबव, एखाद्या तरुण सैनिकाला धर, त्याचे चिलखत स्वतःसाठी घे. पण असायलने त्याचे न ऐकता अब्नेरचा पाठलाग चालूच ठेवला. पुन्हा अब्नेर त्यास म्हणाला, हा पाठलाग थांबव, नाहीतर मला तुला मारावे लागेल, आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही. तरीही असायल ऐकेना. तेव्हा अब्नेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असायलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घुसून पाठीतून निघाला. असायलला तिथे तत्काळ मृत्यू आला. असायलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले. पण यवाब आणि अभिषय यांनी अब्नेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे. बन्यामिनाच्या घराण्यातील लोक अब्नेरकडे आले आणि या डोंगराच्या शिखरावर उभे राहिले. तेव्हा यवाबाला हाक मारून अब्नेरने त्यास विचारले, आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे परिणाम दुःखद होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकास सांग. तेव्हा यवाब म्हणाला, तू हे सुचवलेस ते चांगले झाले, नाहीतर देवाच्या जीवितांची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते. आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्रायल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्रायलाशी युद्धही केले नाही. अब्नेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केले. नदी पार करून महनाईमला पोहोचेपर्यंत ते वाटचाल करत होते. यवाबाने अब्नेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकास त्याने एकत्र केले तेव्हा असायल धरून दाविदाच्या सेवकांपैकी 19 जण बेपत्ता असल्याचे त्यास आढळून आले. पण दाविदाच्या लोकांनी बन्यामिनाच्या कुळातील अब्नेरची 360 माणसे मारली होती. दाविदाच्या लोकांनी असायलचे दफन बेथलेहेम येथे त्याच्या वडिलांच्या थडग्यातच केले. यवाब आणि त्याची माणसे रात्रभर प्रवास करून उजाडता हेब्रोन येथे पोहोचली.